आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 833 2231. आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 833 2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे, SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
मंगलचिंतन मंगलदर्शन, मंगलचिंतन मंगलदर्शन, मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तू निदान. मंगल सेवा मांगल्याचे देवा तू निदान. अंतरयामी काली वरती मागे पुढती ऊर्मी, अंतरयामी काली वरती मागे पुढती ऊर्मी, प्रेमसागरा तुझा खेळती, प्रेमसागरा तुझा खेळती, मीन त्यातले आमी. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, विश्व दिसे न दिसे ते त्या प्रेमाच्या मधुलहरिणी थबथबलेले नुसते. त्या प्रेमाच्या मधुलहरिणी थबथबलेले नुसते. मंगलचिंतन मंगलदर्शन, मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तू निदान. मंगल सेवा मांगल्याचे देवा तू निदान. मी तव माझे गान तुझे हे ऐकणार जे तेही, मी तव माझे गान तुझे हे ऐकणार जे तेही, तुझेच देवा तुझेच तू हे, तुझेच देवा तुझेच तू हे, सांभाळून या गे राज तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा, राज तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा, एक सुखद अधिकार आमुचा, एक सुखद अधिकार रामुचा, की करीजे तव सेवा, एक सुखद अधिकार रामूचा की करीजे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तू संहिता मंगल सेवा मांगल्याचे देवा तू संहिधान देवा तू संहिधान देवा देवा तू संहिधान देवा देवा तू संहिधान
श्रोते हो आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन
आमच्या जीवनातून चिखल बाहेर काढणे श्रोते हो मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे श्रोते हो आज आपण अशा गोष्टीच्या विषयी बघणार आहोत की ती आमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे चिखल ह्या शब्दाचा वापर पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे दुनियामध्ये जर आपण बघितलं तर पवित्र शास्त्र आम्हाला दोन्ही प्रकारच्या भाषांमध्ये वापरण्यात आलेलं आहे म्हणजेच काय की जुना करार आणि नवा करार या दोन्ही करारामध्ये चिखलाचा उपयोग सांगितलेला आहे तो कशा प्रकारचा आहे त्याचा आणि आमच्या जीवनाचा काय संबंध आहे ह्या सर्वांविषयी आज आपण बघणार आहोत म्हणून तर आजचा संदेश हा मार्कुळ शुभवर्तमानाचा दुसरा अध्याय 1-12 या वचनावर आधारित आहे आणि आजचा संदेश आहे चिखल रस्त्यातून बाहेर काढणे चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात हा उतारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान चमत्कारांपैकी एक आहे तो पक्षघात झालेल्या माणसाला ते बरे करतो याचा अर्थ तो अर्धांगवायू झाला आहे त्याला कोणालाही अशक्य वाटणारी गोष्ट येशूने सहज हाताळली आता जेव्हा हा उतारा प्रचार केला जातो तेव्हा प्रचारक सहसा त्या चार माणसांबद्दल बोलत आहे ज्यांनी त्याच्या मित्राला येशूकडे आणले मी एकदा एका संदेश ऐकला होता 10 पायाचा माणूस मास्तरला भेटतो जर तुम्ही गणित केले तर तुम्हाला दिसेल की त्यात भर पडते इतर वेळी आम्ही येशूने त्या सर्व स्वधर्मी आणि धार्मिक त्याच्या जागी कसे ठेवले याबद्दल प्रचार करतो मला ते आवडते नाही का या पक्षाघात झालेल्या माणसाला बरे करण्यात आपल्या तारणाचे एक जबरदस्त चित्र देखील आहे मला आज हा उतारा खूप वेगळा कोणातून सांगायचा आहे मला या विषयावर प्रचार करायचा आहे की चिखल आपल्या रस्त्यातून बाहेर काढणे या लोकांना त्याच्या अर्धांगवायू झालेल्या मित्राला येशूकडे घेऊन जायचे होते परंतु येशू शिकवत असल्याने दार बंद केलेल्या गर्दीमुळे त्याला तेथे पोहोचू शकले नाही वचन 4 म्हणून त्यांनी अर्धांगवायू झालेल्या माणसाला घराच्या छतावर नेले छप्पर तोडले आणि त्याच्या मित्राला छताच्या छिद्रातून येशूकडे खाली आणले त्या काळातील घरांना सहसा 2 प्रकारच्या छतांची म्हणजेच काय की छतांची घरे असायची पहिल्यामध्ये तुळईचा समावेश होता ज्यामध्ये क्रिस कॉन्क्रीट स्टिक होते हा लाकडी पायानंतर चिकन मातीच्या फरशांनी झाकलेला होता तो अधिक चिकट मातीने म्हणजेच काय की चिकन मातीने झाकलेला होता आणि शेवटी वर गवत ठेवला होता दुसऱ्या प्रकारची छत आच्छादित मातीच्या टाईलने झाकलेली होती या छतावर घराच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांद्वारे प्रवेश करता येतो कोणत्याही मार्गाने या माणसाला येशूकडे आणण्यासाठी त्यांना चिकनमाती बाहेर काढण्यासाठी छताचे थर खणून बाहेर काढावे लागले जेव्हा त्यांनी हे केले तेव्हा त्यांच्या मित्राने देवाच्या कृपेचा अनुभव घेतला ज्यामुळे त्याच्या पापांची क्षमा झाली आणि त्याचे शरीर बरे झाले परंतु आज मी तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवनातील चिखल बाहेर काढत नाही तोपर्यंत तुमचे येशूसोबतचे तुमचे चालणे कधीही होणार नाही बायबलमधील चिखल हा या जुन्या देहाचा एक प्रकार आहे हे बघा आम्ही हे जेरमध्ये राहूत म्हणजेच काय की इर्मियामध्ये जर पाहूत तर 18:1-6 वचन आता जेव्हा आपण स्वर्गीय कुंभाराने ते निर्जीव चिखल घेऊन त्यातून काहीतरी वैभवशाली बनवतो आणि त्याच्या गौरवासाठी वापरतो याचा विचार करतो तेव्हा आपले आत्मे रोमांचित होतात तो एक आशीर्वाद आहे पण तीच माती तुमच्या सोबत राहते जोपर्यंत तुम्ही घरच्या प्रवासाला वैभवात आणत नाही आणि तुमच्या आणि माझ्या आयुष्यात देवाला काय करायचे आहे त्याच्या मार्गात ते आडवे येते. या उतारावरून तुम्ही जे पहावे असे मला वाटते की ते सत्य की आपल्या शरीरातील चिखल उघड आणि विघटित झाली पाहिजेत. आपल्या जीवनात तारणहाराची शक्ती आणि आशीर्वाद अनुभवण्याच्या आधी, परंतु जेव्हा आपण माती बाहेर काढतो म्हणजे चिखल बाहेर काढतो, तेव्हा आपण येशू आणि त्याचे वैभव अशा प्रकारे अनुभवू शकतो जे अन्यथा अशक्य आहे. जेव्हा तुम्ही चिखल बाहेर काढता तेव्हा काय होते ते पहा. येशू तुमच्या वैयक्तिक जीवनाचे परीक्षण करू इच्छितो. जेव्हा त्यांनी माती बाहेर काढलीत तेव्हा ते येशूला आणि ते काय करत होता ते पाहू शकत होते. तो अधिक ओळखण्यायोग्य झाला. ते त्या छतावर उभे असताना येशूचा आवाज मंद झाला आणि त्याचा चेहरा दृष्टीआड झाला. परंतु जेव्हा चिखल बाहेर काढला गेला तेव्हा ते त्याच्याकडे पाहू शकले. आपल्या तारणकर्त्याचा सुंदर चेहरा आपल्या जुन्या दुर्गंधीयुक्त देहाच्या नजरेतून कधीही आणि कोणतीही गोष्ट लपवत नाही. आपली वृत्ती आणि आपली कृती, आपले प्रेम, आपली भीती, आपले अपयश, आपला मूर्खपणा, आपली पापे, आपल्या उणीवा, आपल्या मूर्खपणात सर्व काही त्याचा चेहरा लपवा आणि त्याचा आवाज कमी करा. आमचा लोभ आणि आमचा राग, आमचा दुःखदपण आणि आपला द्वेष, आपल्या चिंता आणि आपली भटकंती हे सर्व आपल्यामध्ये उभे आहेत आणि आपण त्याला त्याच्या सर्व वैभवात पाहणे. माझ्याप्रमाणे परमेश्वरासोबत चालण्यास कधीही अडथळा आणत नाही. परंतु जेव्हा या देहाची माती उघड केली जाते म्हणजेच ते कशासाठी आहे ते पाहिले जाते आणि जेव्हा ते विघटित होते म्हणजेच पश्चातापाने त्याच्यासमोर नम्र होते तेव्हा आपल्यातील विभिक्तची भिंत पडते आणि आपण हे करू शकतो. पुन्हा त्याला भेटा. पाप डोळ्यांना ढग लावते, विवेकाला धूळ घालते. हे निश्चित केल्याने आपण त्याचा म्हणजेच काय की त्याला पुन्हा एकदा पाहू शकतो. इफिसमधील चर्च प्रगटीकरणमधील 2:1-7 मध्ये जर तुम्ही या जीवनातून हे घडणार असाल तर तुम्ही त्याला पाहण्यास सक्षम असाल. ज्याप्रमाणे मेंढ्याने मेंढपाळ पाहिला पाहिजेत, वधूने वराला पाहिले पाहिजेत, मुलाने वडिलाला पाहिले पाहिजेत, संतांनी पाहिले पाहिजे, तारणहाराला पाहण्यास सक्षम व्हा. त्याला पाहिल्याने प्रवास सुसह्य होतो, तो अधिक वाचनीय बनला. जेव्हा चिकन माती बाहेर काढली गेली तेव्हा ते येशूला पाहू शकले आणि त्याच्या इच्छेची वस्तू अधिक इष्ट बनली. जेव्हा आपण त्याच्यासमोर पोहोचू आणि आपल्या जीवनातील माती काढून टाकू तेव्हा व्यवसाय वाढेल, जेव्हा तो त्याच्या योग्य स्थितीत दिसेल. तारणहार प्रभू स्वामी देव आत्मा याची इच्छा करतो आणि इच्छा धरतो. तो स्वतःपेक्षा म्हणजेच काय की तो स्वतःच्या जीवनापेक्षा जास्त आहे. संताला येशू बरोबर असल्यासारखे काहीही रोमांचित करणार नाही. जेव्हा मातीचा मार्ग संपत नाही आणि स्तोत्रसहिता याचा 42:1-2 म्हणजे दावीद म्हणतो त्याच्या मार्गावरती चालत. लुकृत शुभोत्तमेचा 24:13-36 वचन जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा सर्व काही बदलले. त्याला पाहून काही लोक मदत करू शकत नाही का हे स्पष्ट करू शकतात. कधी कधी कदाचित त्याच्याकडे आपल्या इतरांपेक्षा जास्त चिखल असेल. तुम्ही आज अशा ठिकाणी आहात का की जिथे तुम्हाला पाहू शकता? तसे नसल्यास चिखल बाहेर काढा आणि तो तुमच्या हृदयाशी अधिक दृश्यमान आणि अधिक मौल्यवान होईल. तुम्ही येशूच्या उपस्थितीत प्रवेश करू शकतात. चिखल मार्गातून बाहेर काढल्यानंतर त्या आजारी माणसाला प्रभूच्या सान्निध्यात खाली आणणे शक्य होईल ते लोक करतात. तुम्ही तुमचे ओझे सोडू शकतात. जेव्हा चिखल काढून टाकली गेली तेव्हा तो पक्षघात झालेल्या माणसाला येशूच्या पायाजवळ उतरू शकले. ते त्याला त्याचे ओझे देण्यास सक्षम होते. देवाच्या मुलांसाठीही हेच खरे आहे. जोपर्यंत चिखल मार्गात आहे तोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही जसे आपल्याला पाहिजेत. स्तोत्रसहिता याचा 66:18 वचन परंतु जेव्हा चिखल हाताळली जाते, उघडले आणि तुटवलेले आहे, आपण येशूकडे जाऊ शकतो आणि त्याच्या पायावर आपले ओझे ठेवू शकतो. आम्हाला त्याच्याकडे प्रवेश आहे आणि आम्हाला त्याच्याकडे येण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. मत्तयकृत शुभवर्तनाचा 11:28 वचन आणि इब्रिकरासपत्र याचा 4:15-16 वचन त्याच्या आमंत्रणाचा फायदा घेण्यासाठी आपण आध्यात्मिकरित्या स्थितीत आहोत याची आपण खात्री बाळगूयात. तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार बरेच अवलंबून आहे. शक्य असल्यास चिखलदुर्ग तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही त्याचा आशीर्वाद शोधू शकतात. येशू वर पाहतो आणि या माणसांना पाहतो आणि त्यांच्या मित्राला त्याच्याकडे आणण्यासाठी त्याने काय केले ते पाहतो. तो त्याची प्रशंसा करतो आणि त्याच्या विश्वासाच्या आधारावर तो पक्षघात झालेल्या माणसाला बरे करतो. तुम्हाला माहीत आहे की जोपर्यंत चिखल संमत होत नाही किंवा संपत नाही तोपर्यंत देव तुमच्या जीवनावर आशीर्वाद देऊ शकत नाही. जोपर्यंत तुमचा आणि माझ्या शरीराचा सामना होत नाही तोपर्यंत आम्ही पुनरुज्जीव विसरू शकतो. आम्ही देवाची शक्ती विसरू शकतो. पण जेव्हा आपण या देहाचा सामना करण्यासाठी पावले उचलतो, जेव्हा आपण ते काय आहे हे उघड करतो आणि आपल्या जीवनाबद्दल प्रामाणिक असतो, जेव्हा आपण हे सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलतो की ही माती देवासमोर तुटली, तर तो सामर्थ्याने पुढे जाईल आणि पुढे जाईल त्याच्या चर्चमध्ये गौरवाच्यासाठी. दुसरे इतिहास याचा 7:14 तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का की या चर्चमध्ये मला इतर कोणापेक्षा जास्त त्रास कोण देणारा आहे? तो तुम्ही नाही आणि तो सैतान नाही. सर्वात मोठी समस्या आहे की मी आणि हा कुजलेला दुर्गंधयुक्त अदम्य आहे निसर्ग जो मी माझ्यासोबत घेऊन जातो, म्हणजेच माझा स्वभाव तो दिवसेंदिवस अधिक भ्रष्ट होत जातो. इफेसकरास पत्र याचा 4:22 हालेलुया. एक दिवस तो कायमचा निघून जाईल, परंतु तोपर्यंत माती बाहेर काढण्यासाठी श्रम करणे परमेश्वरासमोर माझे कर्तव्य आहे. त्यामुळे तो त्याच्या चर्चला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जीवनाला त्याच्या इच्छेप्रमाणे आशीर्वाद देऊ शकेल. तुमची माती संपुष्टात आली आहे का? किंवा तुमच्या शरीराच्या मातीमुळे तुम्हाला तुमच्या उपस्थितीत प्रवेश करण्यापासून आणि तुमच्या जीवनावर त्याची शक्ती मिळवण्यापासून अडथळा आणत आहे का? आमच्या प्रभूसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या चर्चसाठी आम्ही कधीही काही करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट आमच्या समुदायांनी आणि स्वतःला हे देह कशासाठी आहे हे उघड करायचे आहे आणि ते प्रभूच्या वेदीवर फोडायचे आहे. येशू तुमच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकतो. चिखल म्हणजेच माती बाहेर पडल्यानंतर पक्षघाती मनुष्य येशूकडे जाऊन शकला. जेव्हा तो येशूकडे आला तेव्हा त्याने प्रभूच्या सामर्थ्याचा दुहेरी मार्गाने अनुभव घेतला, त्याची शुद्धीकरण शक्ती. वचन 5 आपल्याला सांगते की येशूने या माणसाला त्याच्या पापापासून शुद्ध केलेत. कदाचित त्याचा आजार पापामुळे झाला असावा. माती मार्गातून बाहेर काढल्यावर त्याला परमेश्वराने शुद्ध केलेत. जेव्हा आपण कबुली जबाबाद्वारे आपल्या जीवनातील माती उघड करतो तेव्हा, म्हणजेच काय की जेव्हा आपण नम्र पश्चातापाद्वारे आपल्या जीवनातील माती फोडतो तेव्हा आपण त्याच्या शुद्धीकरण शक्तीचा अनुभव घेऊ शकतो आणि अनुभवू शकतो. 1 योहान 1:9 आज तुमच्या आत्म्यावर कितीही डाग असला तरी परमेश्वर तो धुवू शकतो आणि तुमच्या त्याच्या शुद्धीकरणाच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकता. हे काही गुप्त पाप असू शकते जे फक्त तुम्हाला आणि परमेश्वराला माहिती आहे, तो क्षमा करू शकतो. हे सर्व सार्वजनिक पाप असू शकते ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे, तो ते क्षमा करू शकतो. हा एक जुना कडू आत्मा असू शकतो जो त्याला क्षमा करू शकतो. हे तुमच्या सह ख्रिस्ताबद्दल प्रेमाची कमतरता असू शकते, तो ते क्षमा करू शकतो. हे एक असू शकते दुसऱ्याने तुम्हाला सांगितलेल्या किंवा केलेल्या गोष्टीबद्दल क्षमा नसणे, तो ते क्षमा करू शकतो. जे काही तुमच्या, म्हणजेच काय की जे काही तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवते त्याची उपस्थिती आणि त्याची शक्ती इतकी मोठी किंमत नाही. आज संध्याकाळी, म्हणजेच काय की आज ह्या वेळेला ते उघड करून ते फोडून का काढू नयेत? जेव्हा चिखल आमच्या मार्गात असेल तेव्हा तुम्ही त्याची शुद्धीकरणाची शक्ती अनुभवू शकता आणि त्याच्यासाठी परमेश्वराने आम्हा प्रत्येकांना आवर्जून बोलावलेलं आहे. तुमच्या जीवनातील माती परमेश्वरासमोर उघडी केली आहे, ती तुटली आहे का? तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक तपशिलाबद्दल त्याच्याशी खुले आणि प्रामाणिक आहात का? आज तुम्ही त्याच्या व्यक्तीचे परीक्षण करण्याच्या स्थितीत आहात का? त्याच्या उपस्थितीत प्रवेश करा आणि त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यात. जर चिखल म्हणजेच माती तुमच्या मार्गात असेल तर, जर तुम्ही त्याच्याकडे आलात तर त्याची काळजी घेण्यास तुम्हाला मदत कोण करणार हे माहिती आहे. तो अजूनही आपल्या जीवनातील माती घेण्यास आणि त्याच्या गौरवासाठी आपल्याला सन्मानाचे पात्र बनविण्यास माहीर आहे. तो तुम्हाला जसे पाहिजे तसे आशीर्वाद देऊ शकेल. म्हणून तुम्ही चिखल बाहेर काढाल का? आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला इर्मियाचं उदाहरण दिलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनातला चिखल काढावात, आम्ही आमच्या डोळ्यावरची पट्टी काढावीत आणि तुझं वैभवी रूप आम्हाला दिसावत तुझी क्षमाशीलता आम्हाला दिसावीत, तुझं तारण आम्हाला दिसावं, तुझं अगाध प्रेम आम्हाला दिसावं, ते अशासाठी की तू फक्त आमच्यासाठी या जगामध्ये आलात, आमच्यासाठी तू जन्मलात, आमच्यासाठी तू मृत्यू पावलात, आमच्यासाठी तू पुनरुत्थित झालात, आणि केवळ आमच्यासाठी तू परत ह्या जगामध्ये येणार आहेस, कारण की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावेत अशी तुझी इच्छा आहे. हे जाणून घेण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला देत. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना आणि विनंती ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उमी अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उमी प्रेम सागरा तुझा खेळती प्रेम सागरा तुझा खेळती मी न त्या कले आमी हे तृण हे तरु हे गिरी हे नभ हे तृण हे तरु हे गिरी हे नभ विश्व दिसे न दिसे ते त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले नुसते आ त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मी तव माझे गान तुझे ते ऐकणार देतेही मी तव माझे गान तुझे ते ऐकणार देतेही तुझेच देवा तुझेच तू रे तुझेच देवा तुझेच तू रे सांभाळून आगे राज तुझे तव महती अवगी बल विक्रम तव देवा आ, 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 राज तुझे तव महती अवगी बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार रामुचा एक सुखद अधिकार रामुचा की करीचे तव सेवा एक सुखद अधिकार रामुचा की करीचे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल सेवा मांगल्या देवा तूच निधान, देवा तूच निधान, देवा देवा तूच निधान, देवा देवा तूच निधान।
वत्स हृदयी प्रभुराज आज, वत्स हृदयी प्रभुराज आज, वत्स हृदयी प्रभुराज, तुझिया करिता हृदय द्वार हे, तुझिया करिता हृदय द्वार हे, मीच उघडिले आज, वत्स हृदयी प्रभुराज आज, वत्स हृदयी प्रभुराज। कृतकृत्याच्या अनुतापाने, कृतकृत्याच्या अनुतापाने, पुरी उघडली दोही नयने, पुरी उघडली दोही नयने, जीवनामृत तुझ्या कराने, जीवनामृत तुझ्या कराने, तूच आता।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे, SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर, तोवर नमस्कार।
आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 8332231। आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 8332231।